नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दोन टप्प्यात होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 11,718 कोटी रुपये निधी मंजूर. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीचीही नोंदणी होणार. महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका. माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर आज लातूर इथं अंत्यसंस्कार. आणि जालना इथं आजपासून 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. आगामी जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं 11,718 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. दोन टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेसाठी 30 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या जातीची नोंदही केली जाणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
सेन्सस टू फेजेस में होगा. फेज वन में आपके घर है, घर के अंदर क्या फैसिलिटीज है, वो सब चीजें हाउस इन्यूमरेशन, हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस के नाम से गिनी जाएगी. सेकेंड फेज पॉपुलेशन इन्यूमरेशन विल बी डन, ये किया जाएगा February 2027 में. इसमें बहुत इम्पोर्टेंट है डेमोग्राफिक, सोशियो कल्चरल एंड इकोनॉमिक पैरामीटर्स का इन्यूमरेशन किया जाएगा पूरी जनसंख्या का. एज, जेंडर, एजुकेशनल स्टेटस, रिलीजन, मदर टंग एंड मोस्ट इम्पोर्टेंटली कास्ट. कास्ट का इन्यूमरेशन भी इसमें सेंसस में होगा.
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज 24 वर्ष होत आहेत. 13 डिसेंबर 2001 रोजी झालेला हा हल्ला मोडून काढताना सुरक्षा रक्षकांसह 9 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या सर्व हुतात्म्यांना आज आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपुरात बोलत होते. राज्य शासनाची दूरदृष्टी आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक लवकरात लवकर करण्याचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींनी दिल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी या नियुक्ती व्हाव्यात अशी मागणी केल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. वेगळ्या विदर्भाच्या प्रस्तावाबाबत ठाकरे म्हणाले,
वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही, कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भ आहेत. पण सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिताय की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिताय, कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे. जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही.
दरम्यान अवघ्या आठवड्याभराचं हिवाळी अधिवेशन घेऊन राज्य सरकारनं विदर्भ कराराचा अनादर केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. नागपूर इथं विधानभवनात काल प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई January 2026 पासून दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. NDRFच्या निकषांनुसार मिळणाऱ्या मदतीशिवाय रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 10,000 रुपये मदत दिली जाणार असल्याचंही जाधव यांनी सांगितलं. राज्यातल्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात यासंबंधीचं निवेदन सादर केलं. सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं महाक्राईम OS AIला काल मुंबईत प्रारंभ केला. सध्या नागपुरातल्या 23 पोलीस ठाण्यात याचा वापर सुरू आहे. लवकरच राज्यातल्या सर्व 1100 पोलीस ठाण्यात याचा वापर सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातलं सर्वात मोठं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महानगरपालिका जिल्हा परिषदा तसंच पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना पारंपरिकरित्या ऑफलाईन पद्धतीनंही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल मुंबईत राजकीय पक्षांसोबत यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. निवडणूक आयोगानं 29 महानगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी यादृष्टीनं नियोजन केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या गीताला 115 वर्ष पूर्ण झाली या औचित्यानं काल अंदमानात सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर आज लातूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. लातूर इथल्या राहत्या घरून सकाळी 9:30 वाजेदरम्यान त्यांची अंत्ययात्रा निघणार असून वरवंटी इथं चाकूरकर यांच्या शेतात सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चाकूरकर यांचं काल पहाटे लातूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चाकूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेकांनी चाकूरकर यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकूरकर यांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले,
महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व हे आपल्यातलं दिलेलं आहे आणि शिवराज पाटील हे वेगवेगळ्या सर्वांनी निश्चितपणे आपल्याला आठवणीत राहतील. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपल्याला आठवणीत राहतील. माझं स्वतःचं देखील खूप पर्सनल त्यांच्याशी चांगले संबंध आले आणि अनेक वेळा चांगला निर्णय घेतल्यानंतर स्वतःहून समोरून फोन करून ते निर्णय अप्रिशिएट करण्याचा मनाचा मोठेपणा देखील शिवराज पाटील साहेबांमध्ये होता.
राजकारण आणि समाजकारण यांची सुयोग्य सांगड घालणारा अनुभवी सुसंस्कृत तसंच सेवाभावी आदर्श काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर देशाच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सार्वजनिक जीवनातील अनुभवी अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल विशेष परिसंवाद घेण्यात आला. ग्रामीण नेतृत्व नवसंकल्पनाद्वारे आत्मनिर्भर गावांची उभारणी या विषयावरच्या या परिसंवादात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. राज्यात प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी 23 क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल विधानसभेत दिली. राज्यात किमान हमीभाव योजनेअंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. जालना इथं आजपासून 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि JES महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. JES महाविद्यालयाच्या चुन्नीलाल गोयल सभागृहात हे अधिवेशन होणार आहे. सकाळी 7:30 वाजता ग्रंथदिंडीनं या संमेलनाला प्रारंभ होईल. डॉ रामकृष्ण महाराज लहवितकर हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. राष्ट्रीय तसंच राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या वतीनं आज लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा आणि सत्र न्यायालयात सकाळी 10:30 वाजता लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील 8 जिल्ह्यात GSTR 3B कर विवरणपत्र भरण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. संबंधित करदात्यांनी या मुदतीत विवरणपत्र दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल UAE संघाचा 234 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. दुबईत झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं 434 धावांचं आव्हान गाठताना UAEचा संघ 199 धावाच करू शकला. भारताचा पुढचा सामना रविवारी पाकिस्तानसोबत होणार आहे. राज्यात काल सर्वात कमी 7.3° सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 10.4, छत्रपती संभाजीनगर इथं 10.6 तर परभणी इथं 10.8° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2 टप्प्यात होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 11,718 कोटी रुपये निधी मंजूर. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीचीही नोंद होणार. महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर आज लातूर इथं अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.